चीनीमंडी.com पॉडकास्ट। तंजानिया राजस्व प्राधिकरणाने केली अवैध साखर जप्त। तंजानिया राजस्व प्राधिकरण TRA कडून ऑक्टोबरच्या शेवटी 14 मेट्रिक टन अवैधपणे आयातित साखरेसह कामाची एक खेप जप्त करण्यात आली आहे। मारा क्षेत्रातील तरारीमध्ये सिरारी बॉर्डरवर साखर जप्त करण्यात आली। सिरारी बॉर्डर पोस्टच्या सीमा शुल्क अधिकारी एलन मुदुहूच्या नुसार एक टास्क फोर्सने व्यापाऱ्यांच्या नेटवर्कची तपासणी केली होती, जे तांझानिया केन्या सीमेवर माल तस्करी करण्यासाठी मोटरसायकलचा वापर करत होते। तांझानिया अवैधपणे आयातित साखरेबाबत खूपच गंभीर झाले आहे आणि याला संपवण्यासाठी मोहीमही सुरू आहे।